हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. मी आकाश कुठाडिया तुमच्या सर्वांचं आकाशवाणी या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी आज तुम्हाला रॉबिन शर्मा यांचं द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी हे पुस्तक मला कसं वाटलं ते सांगणार आहे. तर द मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी हे पुस्तक रॉबिन शर्मा यांनी लिहिलेलं आहे. हे एक सेल्फ हेल्प बुक म्हणून प्रसिद्ध आहे. आजही हे पुस्तक ॲमेझॉनवर बेस्ट सेलर्सच्या यादीमध्ये एकदम टॉपवर आहे. यावरूनच आपल्याला कळू शकते की या पुस्तकाचा वाचकांवर किती प्रभाव पडलाय ते. जगप्रसिद्ध वकील जुलियन आणि त्याचा असिस्टंट वकील जॉन या दोघांवर या पुस्तकातील कथा आधारित आहे. एके दिवशी खचाखच भरलेल्या कोर्टमध्ये जुलियनला हार्ट अटॅक येतो आणि या घटनेनंतर जुलियन ना कोर्टात ना इतर कुठेही अजिबातच दिसत नाही. जुलियन कुठे गेला असेल हा प्रश्न जॉनला कायम सतवायचा, परंतु त्याचं उत्तर त्याला कोणाकडूनच मिळणार नव्हतं. एके दिवशी रात्री जुलियनच स्वतः जॉनला भेटायला त्याच्या घरी येतो. जुलियनचा बदललेला अवतार पाहून जॉन थक्क होतो, कारण जुलियन एका साधूच्या वेशात आलेला असतो. याशिवाय जुलियनचा चेहऱ्यावरचं तेज आणि प्रसन्नता पाहून तो वयस्कर आहे यावर जॉनचा विश्वासच बसत नव्हता. यानंतर त्या दोघांमध्ये जे काही कॉन्व्हर्सेशन होतं ते काल्पनिक आहे. तो जुलियन जॉनला सांगतो की तो हिमालयात राहायला गेला होता व तेथून तो जे काही शिकून आलाय तो ते जॉनला सांगतो आणि जॉनकडून एक प्रॉमिस घेतो की ती जी माहिती आहे ती जॉन पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल. आणि त्यासाठीच ह्या पुस्तकाचा हा खटाटोप होतो की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हिमालयातल्या टेक्निक्स पोहोचाव्यात. तर मित्रांनो, ही झाली स्टोरी. आता आपण जाणून घेऊया की या पुस्तकातून आपण काय शिकू शकतो. तर या पुस्तकामध्ये काही गोष्टी त्यांनी आपल्याला करायला सांगितल्यात. जसं की पहिलं म्हणजे मास्टर युअर माइंड. चांगले विचार करण्यासाठी आपण आपल्या माइंडला मास्टर करायचं. दुसरं, फॉलो युअर पर्पज. आयुष्यात एक ध्येय ठरवायचं आणि त्या ध्येयासाठी प्रत्येक क्षण काम करायचं. तिसरं, प्रॅक्टिस कायझन. कायझनच्या मदतीने एक सेल्फ मास्टरी करायची. चौथं, लाईव्ह विथ डिसिप्लिन. डिसिप्लिनने आयुष्य जगायचं. पाचवं, रिस्पेक्ट युअर टाइम. आपल्या वेळेचा आदर करायचा. सहावं, सेल्फलेसली सर्व अदर्स. निस्वार्थीपणे इतरांची सेवा करायची. आणि सातवं, शेवटचं, एम्बॅरेस द प्रेझेंट. आपला आताचा जो क्षण आहे तो अगदी आनंदाने जगायचा. तर ह्या सात गोष्टी त्यांनी आपल्या आनंदी व सुखी समाधानी आयुष्यासाठी करायला सांगितल्यात. खूप चांगलं असं हे पुस्तक आहे. याशिवाय या पुस्तकाबद्दलची आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे पुस्तकाची जी भाषा आहे, इंग्लिश भाषेमध्ये पुस्तक आहे आणि पुस्तकाची जी भाषा आहे ती अतिशय साधी, सोपी, कोणीही वाचलं तरी सहज लक्षात येईल इतकी सोपी अशी भाषा वापरली आहे. आणि एक गोष्ट मी शुअरली सांगू शकतो, हे पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल त्यानंतर तुमच्या स्वभावात, तुमच्या आयुष्यात, तुमच्या वागण्यात किमान एक तरी छोटासा एक चांगला बदल नक्कीच होईल. आणि म्हणूनच मला वाटतं की तुम्ही सुद्धा हे पुस्तक नक्की वाचावं, कारण अ स्मॉल चेंज कॅन चेंज युअर होल लाईफ. धन्यवाद, शुक्रिया, आभार अँड थँक्यू फ्रेंड्स. जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. बाय, टेक केअर अँड स्टे सेफ. स्टे ट्यून टू आकाशवाणी पॉडकास्ट. हम हे राही पॉडकास्ट के फिर मिलेंगे सुनते सुनते.